शीर्षक मेरी पहली ट्रेन.
टाइटल माइन एर्स्टा ज़ुग.
विवरण एक बच्चा अपनी पहली ट्रेन यात्रा करता है और ट्रेन के विभिन्न भागों को खोजता है जैसे इंजन, डिब्बा और स्टेशन.
Beschreibung: Ein Kind macht seine erste Zugfahrt und entdeckt die verschiedenen Teile des Zuges, wie Lokomotive, Waggon und Bahnhöfe.
बच्चे का नाम राजू है.
Das Kind heißt Raju.
Raju बहुत उत्साहित है.
Raju ist sehr aufgeregt.
आज उसकी पहली ट्रेन यात्रा है.
Heute ist sein erster Ausflug mit dem Zug.
Raju अपने माता-पिता के साथ स्टेशन जाता है.
Raju geht mit seinen Eltern zum Bahnhof.
ट्रेन लंबी और रंगीन है.
Der Zug ist lang und bunt.
Raju खिड़की से बाहर देखता है.
Raju schaut aus dem Fenster.
वो पेड़ और खेत देखता है.
Er sieht Bäume und Felder.
ट्रेन एक सुरंग से गुजरती है.
Der Zug fährt durch einen Tunnel.
सुरंग में अंधेरा है.
Es ist dunkel im Tunnel.
Raju को ये रोमांचक लगता है.
Raju findet das spannend.
सुरंग के बाद वो एक बड़ा नदी देखता है.
Nach dem Tunnel sieht einen großen Fluss.
नदी के ऊपर पुल बहुत लंबा है.
Die Brücke über den Fluss ist sehr lang.
Raju जिज्ञासु है.
Raju ist neugierig.
वो अपने पिता से कई सवाल पूछता है.
Er fragt seinen Vater viele Fragen.
पिता सब कुछ समझाते हैं.
Der Vater erklärt alles.
ट्रेन अगले स्टेशन पर पहुंचती है.
Der Zug erreicht den nächsten Bahnhof.
उतरने का समय है.
Es ist Zeit auszusteigen.
Raju ट्रेन से विदा लेता है.
Raju verabschiedet sich vom Zug.
मेरा सपना छुट्टी.
Mein Traumurlaub.
लिसा गर्मियों की छुट्टी समुद्र तट पर योजना बनाती है और सभी महत्वपूर्ण चीजें सूचीबद्ध करती है जिन्हें उसे पैक करना होगा.
Lisa plant ihren Sommerurlaub an den Strand und listet alle wichtigen Dinge auf, die sie einpacken muss.
Lisa बहुत उत्साहित है.
Lisa ist sehr aufgeregt.
उसने एक लंबी सूची बनाई है.
Sie hat eine lange Liste gemacht.
उदाहरण के लिए वो अपनी कैमरा भूलना नहीं चाहती.
Zum Beispiel will sie ihre Kamera nicht vergessen.
ये उसके लिए बहुत महत्वपूर्ण है.
Das ist sehr wichtig für sie.
Lisa ने सनस्क्रीन खरीदी है.
Lisa hat Sonnencreme gekauft.
वो जली नहीं होना चाहती.
Sie will nicht verbrannt werden.
वो अपनी पसंदीदा किताबें भी पैक करती है.
Sie packt auch ihre Lieblingsbücher.
समुद्र तट पर वो पढ़ना चाहती है.
Am Strand will sie lesen.
वो समुद्र तट के लिए कपड़े भी लेती है.
Sie nimmt auch Kleidung für den Strand mit.
उसकी टोपी और धूप का चश्मा पहले से ही पैक किए गए हैं.
Ihre Hüte und Sonnenbrillen sind schon gepackt.
लिसा भी शंख इकट्ठे करने का योजना बनाती है.
Lisa plant auch, Muscheln zu sammeln.
वो समुद्र तट को बहुत प्यार करती है.
Sie liebt den Strand sehr.
वो पानी को लेकर उत्साहित है.
Sie freut sich auf das Wasser.
Lisa बॉल गेम्स भी लाना चाहती है.
Lisa möchte auch Ballspiele mitbringen.
छोटे खेल समुद्र तट पर मजेदार होते हैं.
Kleine Spiele machen am Strand Spaß.
लिसा अपने परिवार के साथ वॉलीबॉल खेलना चाहती है.
Lisa will mit ihrer Familie Volleyball spielen.
वो छुट्टियों को लेकर बहुत उत्साहित है.
Sie freut sich sehr auf den Urlaub.
सब कुछ प्रस्थान के लिए तैयार है.
Alles ist bereit für die Abfahrt.
लिसा गर्मियों का इंतजार नहीं कर सकती.
Lisa kann den Sommer kaum erwarten.
डॉक्टर के यहाँ जाने का अनुभव.
Der Besuch beim Arzt.
जोहाना गले के दर्द के कारण डॉक्टर के पास जाती है और सीखती है कि वो अपनी समस्याओं के बारे में कैसे बात कर सकती है और सरल सुझाव प्राप्त करती है.
Johanna geht zum Arzt wegen Halsschmerzen und lernt, wie sie über ihre Symptome spricht und einfache Ratschläge erhält.
आज जोहाना का डॉक्टर के साथ अपॉइंटमेंट है.
Heute hat Johanna einen Arzttermin.
वो तैयार होती है और घर से निकल जाती है.
Sie macht sich bereit und verlässt das Haus.
क्लिनिक में वो प्रतीक्षा कक्ष में इंतजार करती है.
In der Klinik wartet sie in der Empfangshalle.
Johanna कई मरीजों को देखती है जो भी इंतजार कर रहे हैं.
Johanna bemerkt viele Patienten, die ebenfalls warten.
डॉक्टर जोहाना को अंदर बुलाते हैं.
Der Arzt ruft Johanna herein.
वो अपने गले के दर्द और अन्य लक्षणों की व्याख्या करती है.
Sie erklärt ihre Halsschmerzen und andere Symptome.
डॉक्टर ध्यान से सुनते हैं.
Der Arzt hört aufmerksam zu.
वो जोहाना की गहराई से जांच करते हैं.
Er untersucht Johanna gründlich.
डॉक्टर कहते हैं कि यह एक मामूली संक्रमण है.
Der Arzt sagt, dass es eine leichte Infektion ist.
Wo kuch dawaiyan aur aaram ki salah dete hain.
Er empfiehlt einige Medikamente und Ruhe.
Johanna doctor ka dhanyavad karti hai.
Johanna bedankt sich bei dem Arzt.
Wo haste hue klinik se nikalti hai.
Sie verlässt die Klinik mit einem Lächeln.
Ghar par wo salah ko amal mein lati hai.
Zu Hause setzt sie die Ratschläge um.
Kuch dino ke baad wo behtar mehsoos karti hai.
Nach einigen Tagen fühlt sie sich besser.
Johanna aabhari hai ki wo jaldi swasth ho rahi hai.
Johanna ist dankbar, dass sie schnell gesund wird.
Wo khush hai ki doctor sahayak the.
Sie ist froh, dass der Arzt hilfsbereit war.
Is anubhav se uski chikitsa dekhbhal mein vishwas badhta hai.
Diese Erfahrung stärkt ihr Vertrauen in die medizinische Versorgung.
Ab use pata hai ki madad mangna kitna mahatvapurn hai jab zarurat ho.
Jetzt weiß sie, wie wichtig es ist, Hilfe zu suchen, wenn man sie braucht.
Wo apni agli doctor ki mulaqat ka intezar kar rahi hai.
Sie freut sich auf ihre nächste Verabredung beim Arzt.
Marathon dhavak.
Der Marathonläufer.
Ek utsahi dhavak apne pehle marathon ki taiyari kar raha hai aur sahan shakti tatha mansik taakat badhane ki sujhav saajha karta hai.
Ein begeisterter Läufer bereitet sich auf seinen ersten Marathon vor und teilt Tipps zur Steigerung der Ausdauer und mentalen Stärke.
Har subah wo 30 minute daudta hai.
Jeden Morgen läuft er 30 Minuten.
Uska lakshya apni gati ko dheere dheere badhana hai.
Sein Ziel ist es, seine Geschwindigkeit schrittweise zu erhöhen.
Wo saptahik prashikshan yojanaye banata hai.
Er erstellt wöchentliche Trainingspläne.
Uski yojanaye tivrata aur vishram dono din shamil karti hain.
Seine Pläne enthalten sowohl Intensitäts- als auch Ruhetage.
Wo mansik taakat ke liye pratidin dhyan karta hai.
Er meditiert täglich für mentale Stärke.
Wo sahi ahar ke mahatv par zor deta hai.
Er betont die Wichtigkeit der richtigen Ernährung.
Protein vishesh roop se punarprapti ke liye mahatvapurn hai.
Proteine sind besonders wichtig für die Regeneration.
Wo daud ke baad protein shake peeta hai.
Er trinkt nach dem Laufen einen Proteinshake.
Wo jalyojan ke mahatv par bhi zor deta hai.
Er betont die Bedeutung der Hydratation.
Uske anusar adhik pani peena kunji hai.
Viel Wasser trinken ist seiner Meinung nach der Schlüssel.
Swasth jeevanshaili mein vapsi se wo dusron ko prerit karta hai.
Seine Rückkehr zu einem gesunden Lebensstil inspiriert andere.
Wo charity run ka aayojan karta hai.
Er organisiert gemeinnützige Läufe.
Aise aayojan samuday ko prerit karte hain.
Solche Ereignisse motivieren die Gemeinschaft.
Ye aayojan naye dhavakon ko aakarshit karta hai.
Die Veranstaltung zieht neue Läufer an.
Use apne kaam ke liye manyata milti hai.
Er erhält Anerkennung für seine Arbeit.
Parivarik milan.
Das Familientreffen.
Muller parivar ek bade parivarik milan ki yojana bana raha hai aur charcha kar raha hai ki sabhi peediyon ko kaise swagat yogya mehsoos karaya ja sake.
Die Familie Müller plant ein großes Familientreffen und diskutiert, wie sie dafür sorgen können, dass sich alle Generationen willkommen fühlen.
Parivar har garmi mein milta hai.
Die Familie trifft sich jeden Sommer.
Is saal wir kuch khaas karna chahte hain.
Dieses Jahr möchten sie etwas Besonderes tun.
Unhone ek chota sa utsav aayojit karne ka nirnay liya.
Sie entschieden sich, ein kleines Fest zu veranstalten.
Parivar ke bujurg taiyari mein madad karne ke liye jaldi aaye.
Die Ältesten der Familie kamen früh, um bei den Vorbereitungen zu helfen.
Bacche bagiche mein khel rahe the aur gubbare sajate the.
Kinder spielten im Garten und dekorierten Luftballons.
Sham kareeb aa rahi thi aur sabhi bade khane ke liye utsuk the.
Der Abend kam näher und alle freuten sich auf das große Essen.
Sabhi apni pasandida dishes laaye aur mej vividhtaon se bhari thi.
Alle brachten ihre Lieblingsgerichte mit und der Tisch war voller Vielfalt.
Majedar kahaniyan sunayi gayi aur yaadein saajha ki gayi.
Lustige Geschichten wurden erzählt und Erinnerungen wurden geteilt.
Dadi purane samay ki baatein bata rahi thi jabki yuva log dhyan se sun rahe the.
Oma erzählte von alten Zeiten, während die Jungen gespannt zuhörten.
Shirshak: Patr likhne ki kala.
Titel: Die Kunst des Briefeschreibens.
Vivaran: Ek yuva lekhak patr likhne ki bhuli hui kala par vichar karta hai aur ek mitra ko hastalikhit patr bhejne ka nirnay leta hai.
Beschreibung: Ein junger Schriftsteller reflektiert die vergessene Kunst des Briefeschreibens und entscheidet sich, einem Freund einen handgeschriebenen Brief zu schicken.
अपनी युवावस्था में उसने अक्सर पत्र लिखे थे.
In seiner Jugend hat er oft Briefe geschrieben.
समय के साथ ये कला हालांकि लोकप्रियता खोने लगी.
Mit der Zeit verlor diese Kunst jedoch an Popularität.
युवा लेखक को वो खुशी याद आई जो उसे लिखते समय मिली थी.
Der junge Schriftsteller erinnerte sich an die Freude, die er beim Schreiben erlebte.
उसने इस अनुभव में नई जान डालने का निर्णय लिया.
Er beschloss, diesem Erlebnis neues Leben einzuhauchen.
हाथ में कलम थामकर उसने प्रेरणा की लहर महसूस की.
Mit einem Stift in der Hand spürte er eine Welle der Inspiration.
उसने शब्दों को सावधानी से लाइनों में लिखना शुरू किया.
Er begann, die Worte in sorgfältigen Zeilen niederzuschreiben.
ये शब्द उसकी यादों का भार लिए थे.
Diese Worte trugen das Gewicht seiner Erinnerungen.
हर वाक्य एक खिड़की थी अतीत की ओर.
Jeder Satz war ein Fenster zur Vergangenheit.
अंत में उसने कागज को सावधानी से मोड़ दिया.
Zum Abschluss faltete er das Papier sorgsam.
उसे महसूस हुआ कि पत्र लिखना एक खोई हुई गुप्त भाषा थी.
Er fühlte, dass das Schreiben von Briefen eine verlorene Geheimsprache war.
एक पत्र लेखक की आत्मा को व्यक्त करता है.
Ein Brief bringt die Seele des Schreibers zum Ausdruck.
पत्र दिल से दिल का एक संबंध था.
Der Brief war eine Verbindung von Herz zu Herz.
उसे पता था कि उसका मित्र इस इशारे की कद्र करेगा.
Er wusste, sein Freund würde die Geste schätzen.
जब पत्र सील किया गया, तो उसने गहरी संतोष का अनुभव किया.
Als der Brief versiegelt war, fühlte er eine tiefe Zufriedenheit.
हस्तलिखित पत्र उसके मित्र की ओर जा रहा था.
Der handgeschriebene Brief war auf dem Weg zu seinem Freund.
युवा लेखक ऐसा महसूस कर रहा था जैसे उसने समय को पीछे घुमा दिया हो.
Der junge Schriftsteller fühlte sich, als hätte er die Zeit zurückgedreht.
Besuchen Sie unsere App unter synapselingo.de.